आख मारे ये लड़की आख मारे. आज तर बऱ्याचशा स्टुडंट्सच्या नशिबानीच त्यांना डोळा मारलाय की यार इतका अभ्यास केला होता पण मार्क्स असे कसे आलेत. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक तो आपके साथ है ही, साथ ही में है एक यहाँ पर एक स्कॉलर स्टूडेंट. देखते हैं उनको कितने मार्क्स मिले हैं 12th बोर्ड्स में.
हेलो मैडम.
हाय विशाल.
मी देगलूर कॉलेज सायन्स मध्ये.
अच्छा मग आज रिझल्ट लागलाय, किती मार्क्स पडले तुला?
मला 90%.
ओहो 90%, बाप रे, एवढे मार्क्स घेत नसतात रे. किती अभ्यास केला, किती तास अभ्यास करायचा?
नाही असं तासांवर नाही केलं, पण मॅनेज करत गेलं कॉलेजमध्ये, ते करून घेतला अभ्यास.
पुढे काय करणार आहेस आता? मग
आता इंजिनिअरिंग.
इंजिनिअरिंग करणार आहे विशाल म्हणल्यावरतीच मला वाटलं की ओके ठीक आहे, ऑल द बेस्ट तुला इंजिनिअरिंग साठी. कारण की मी सुद्धा एक इंजिनियर आहे आणि मी समजू शकते की येणारे 4 वर्ष तो काय सफर करणार आहे. त्याच बरोबर अजून एक जण माझ्यासोबत आहे इकडे, बघूयात त्यांना किती मार्क्स पडलेत.
गुड इव्हनिंग.
गुड इव्हनिंग अल्फिया, कैसी हो?
जी हम अच्छे, फाइन.
कॉन्ग्रेचुलेशन, तुम्हें बहुत अच्छे मार्क्स मिले हैं आज.
थैंक यू थैंक यू.
सबको बताओ एक बार की कितने मार्क्स मिले तुम्हें?
मुझे 86% मिले.
कॉन्ग्रेचुलेशंस, बहुत बढ़िया मार्क्स है. कौन से कॉलेज से हो तुम?
मैं पीपल्स कॉलेज से हूँ.
अच्छा तो क्या करने का प्लान है अभी आगे?
आगे बीकॉम करने का प्लान है मेरा.
दॅट इज व्हेरी नाईस. आगे उन्हें बीकॉम करना है, तिचं ते फिक्स सुद्धा झालंय आणि एवढे छान मार्क्स तिला मिळालेत. ज्या सगळ्यांना आज असे छान छान मार्क्स मिळालेत ना त्या सगळ्यांना कॉंग्रेच्युलेशन. पटकन तुम्हीही हे चॅलेंज स्वीकारा आणि मला सांगा की तुम्हाला 12th बोर्ड्स मध्ये किती मार्क्स पडले होते आणि जिंका माझ्याकडनं एक मस्त प्राईज. डायल करा 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.